चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ब्राझीलमध्ये मे महिन्यात साखर उत्पादनात 55% वाढ। जागतिक बाजारामध्ये ब्राझीलशी कडव्या स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो, कारण ब्राझीलनं इथेनॉल ऐवजी साखर उत्पादनावर जोर दिला आहे। ब्राझीलच्या केंद्र दक्षिण क्षेत्रानं मे महिन्याच्या पहिल्या सहामाहीत 2.5 मिलियन टन साखरेचं उत्पादन केलं, जे 1 वर्षापूर्वीच्या तुलनेत जवळपास 55% अधिक आहे। उद्योग समूह युनिकाच्या अनुसार कारखान्यांना या अवधीमध्ये साखर उत्पादनासाठी 47.2% ऊस वाटप केलं आहे, जे 1 वर्षापूर्वी 36% होतं। कोरोना महामारीमुळं जगभरामध्ये लागू झालेल्या लॉकडाऊनमुळं एप्रिलमध्ये हायड्रोजन इथेनॉलच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 24% घट झाली। ब्राझीलमध्ये इथेनॉलची घाट्यात विक्री केली जात आहे आणि याची रिकव्हरी साखर उत्पादन करून प्राप्त करण्याची योजना आहे।